भेटायला पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला, गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजेच. आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण तरी भेटायलाच पाहिजे. मुळात नात्यांच्या पलीकडचे हे भावबंध जोडणारा एक हक्काचा सवंगडी पाहिजे. लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांनाही वय वाढत असत. त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थही बदलत असतात. तसंच ते पूर्वीचं अबोध असं नातं पुन्हा जमायला पाहिजे. आणि याकरता आयुष्यात कृष्ण भेटायलाच पाहिजे. तो कृष्ण तीही असू शकते. आपल्या मनातलं सारं जाणणारी, आपलं भरलेलं मन रीत करता यायला पाहिजे असा हक्काचा विश्वासाचा कृष्ण भेटलाच पाहिजे. आपल्या आजूबाजूला तो सापडेलच असं नाही, जोडीदारामध्ये तो गवसेलच असंही नाही. कुणीतरी जवळच कृष्ण असण्याची ही भावना उर्मी देणारी असली पाहिजे. मात्र कधी मनाचा पेंद्या होता कामा नये. सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा तो किंवा ती असायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटलाच पाहिजे. खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का हो? की अनेकांच्या मनामध्ये रुजणारी त्याची ती आश्वासक मैत्री होती. त्याच्या अस्तित्वानं अनेक मनातून उमटत असाव्या सुंदर सुंदर आनंद लहरी. आणि त्यांचीच ऐकू येत असावी रुजणारी मुरली. अनेकांच्या मनात असणारा तो मुरलीधर मनोहर प्रत्येकाला भेटायलाच हवा. आणि म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच हवा.